आकाशवाणी माधुरी कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर रवाना. दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित कथित गैरव्यवहार प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचालनालयाकडून अटक. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 57 उमेदवारांची यादी जाहीर. भाजपाचीही 9 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत टेबल टेनिसपटू अचंता शरद कमल भारताचा ध्वजवाहक. आणि बेरूतमध्ये झालेल्या जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या साथिया ज्ञानशेखरनला पुरुष एकेरीचं अजिंक्यपद. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवस भूतानच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी ते भूतानमध्ये दाखल झाले. या भेटीत मोदी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामगेल वांगचुक तसंच जिग्मे सिंगे वांगचुक यांची भेट घेणार आहेत. भूतानचे पंतप्रधान शेरिंग टॉबगे यांच्याशीही ते चर्चा करणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल सक्तवसुली संचालनालयानं म्हणजे ईडीनं अटक केली. दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं केजरीवाल यांना 9 वेळा समन्स बजावलं होतं. तर हे समन्स बेकायदा आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं होतं. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयानं काल केजरीवाल यांना ईडीकडून कोणत्याही प्रकारच्या कारवाईविरुद्ध संरक्षण देण्यास नकार दिल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली. ईडीचं पथक काल संध्याकाळी केजरीवाल यांच्या निवासस्थानी दाखल झालं आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. केजरीवाल यांच्या निवासस्थानाच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे तसंच सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. आम आदमी पक्षानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून या प्रकरणी तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. ही अटक चुकीची आणि घटनाबाह्य असल्याची टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी केली आहे. निवडणुकीमुळे ही अटक केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. हे प्रकरण भ्रष्टाचाराविरुद्धच्या कायदेशीर प्रक्रियेचा भाग असल्याचं भाजपाचे वरिष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. काँग्रेसनं काल लोकसभेसाठी 57 उमेदवारांची यादी जाहीर केली. अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नबाम तुकी हे अरुणाचल पश्चिम मतदारसंघातून उभे राहणार आहेत तर पुद्दुचेरीचे माजी मुख्यमंत्री वैथिलिंगम पुद्दुचेरी मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी पश्चिम बंगालमधल्या बेहरामपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसच्या या यादीत महाराष्ट्रातून 7 जणांच्या नावांचा समावेश आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून रवींद्र धंगेकर, लातूरमध्ये शिवाजीराव काळगे, सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे, कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज, नंदुरबारमध्ये गोवल पाडवी, अमरावतीमध्ये बळवंत वानखेडे तर नांदेड लोकसभा मतदारसंघातून वसंतराव चव्हाण यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान भारतीय जनता पार्टीनंही आपली तिसरी यादी काल जाहीर केली. त्यात 9 उमेदवारांचा समावेश आहे. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन हे निलगिरीस मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत तर तेलंगणचे माजी राज्यपाल तमिळसाई सौंदरराजन चेन्नई दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तामिळनाडू भाजपाचे अध्यक्ष के अन्नामलाई यांना कोईमतूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपानं यापूर्वी आपल्या 267 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. निवडणूक आयोगानं काल निवडणूक रोख्यांचा तपशील आपल्या संकेतस्थळावर प्रकाशित केला. निधी देणाऱ्यांची आणि निधी स्वीकारणाऱ्यांची स्वतंत्र यादी आयोगानं जाहीर केली आहे. यामुळे कोणत्या राजकीय पक्षाला कोणत्या व्यक्तीकडून निधी मिळाला हे तपासण्यात मदत होईल. भारतीय स्टेट बँकेनं काल सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल केलं. आकडेवारीसह निवडणूक रोख्यांबाबतचे सर्व तपशील निवडणूक आयोगाकडे सादर केल्याचं बँकेनं या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. यानंतर निवडणूक आयोगानं निवडणूक रोख्यांचा तपशील संकेतस्थळावर प्रकाशित केला. रोख्यांची विक्री करण्यासाठी या एकाच बँकेची नियुक्ती करण्यात आली होती. मार्च 2018 या रोख्यांची विक्री सुरू झाली आणि सर्वोच्च न्यायालयानं गेल्या महिन्यात बंदी घालेपर्यंत ही विक्री सुरू होती. सर्वोच्च न्यायालयानं मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती संदर्भातल्या नव्या कायद्याला स्थगिती द्यायला नकार दिला आहे. लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना या कायद्याला स्थगिती देऊ शकत नाही असं न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्त यांच्या खंडपीठानं काल स्पष्ट केलं. निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीचे सदस्य कोण असावेत याबद्दल राज्यघटनेत कोणतेही नियम सांगितलेले नाहीत. तसंच ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू या नव्यानं नेमणूक झालेल्या निवडणूक आयुक्तांबाबत कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आज जागतिक जल दिन आहे. पाण्याच्या बचतीसाठी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी संयुक्त राष्ट्रसंघानं 1992 झालेल्या अधिवेशनात 22 मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून घोषित केला. सर्वसाधारणपणे 22 मार्च पासून वातावरण बदलायला सुरुवात होते. तात्विकदृष्ट्या पावसाळ्याची सुरुवात होण्यासाठी हा दिवस कारणीभूत ठरतो म्हणून संयुक्त राष्ट्रसंघानं जागतिक जल दिनासाठी 22 मार्चची निवड केली. शांततेसाठी पाणी ही यंदाच्या जल दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. भारतानं हैतीमधून भारतीय नागरिकांना डॉमिनिक प्रजासत्ताकमध्ये आणण्यासाठी ऑपरेशन इंद्रावती सुरू केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली. काल 12 भारतीयांना हैतीमधून बाहेर काढण्यात आलं. परदेशांमध्ये असणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. डॉमिनिक प्रजासत्ताकचेही त्यांनी आभार मानले आहेत. राष्ट्रीय गुप्तचर संस्था म्हणजे एनआयएनं 3 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं आहे. आयसिस या दहशतवादी संघटनेसाठी निधी गोळा करणं आणि स्फोटकांबाबत कट करणं याच्याशी या तिघांचा संबंध असल्याचं एआयएनएमएनं म्हटलं आहे. दिल्लीतल्या पतियाळा न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं येत्या 28 एप्रिल रोजी होणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा तसंच 19 मे रोजी होणारी समाज कल्याण अधिकारी गट ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षांच्या सुधारित तारखा यथावकाश जाहीर करण्यात येणार असल्याचं आयोगानं कळवलं आहे. टेबल टेनिसपटू अचंता शरद कमल हा पॅरिसमध्ये यावर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा ध्वजवाहक असेल अशी घोषणा भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं केली आहे. मुष्टीयोद्धापटू मेरी कोम पथकाची प्रमुख असेल तर लूग या खेळातील खेळाडू शिवा केशवन उपप्रमुख असेल. गगन नारंग नेमबाजीच्या पथकाचं नेतृत्व करणार आहे. स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे किदंबी श्रीकांत प्रियांशु राजावत आणि किरण जॉर्ज यांनी पुरुषांच्या एकेरी गटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. श्रीकांतनं मलेशियाच्या ली जी जियाचा पराभव केला तर किरण जॉर्जनं फ्रान्सच्या अलेक्स लेनियरचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. प्रियांशु राजावतनं चीनच्या लेई रॅक्सीला पराभूत केलं. भारताच्या लक्ष्य सेनला मात्र तैवानच्या ली जिया हाओकडून पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेत भारताच्या गायत्री गोपीचंद आणि टिसा जॉली यांनीही महिला दुहेरी गटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. अहमदनगर इथं काल 70व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेला प्रारंभ झाला. काल झालेल्या सामन्यात महाराष्ट्रासह गतविजेते भारतीय रेल्वे गोवा हरियाणा यांनी विजयी सलामी दिली. या स्पर्धेचं उद्घाटन अर्जुन पुरस्कार प्राप्त कबड्डीपटू अशोक शिंदे यांच्या हस्ते झालं. 4 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत देशभरातील 30 संघ सहभागी झाले आहेत. ब गटाच्या सामन्यात काल यजमान महाराष्ट्रानं गुजरातला 48-31 गुणांनी पराभूत केलं. महाराष्ट्रानं 9 बोनस गुण मिळवले. अ गटात भारतीय रेल्वेनं बीएसएनएल संघाचा 40-7 गुण असा पराभव केला. क गटात गोव्यानं बंगालला तर ड गटात हरियाणानं उत्तराखंडला पराभूत केलं. टेबल टेनिसमध्ये डब्ल्यूटीटी बेरूज स्पर्धेत भारताच्या साथिया ज्ञानशेखर यानं पुरुषांच्या एकेरी गटात अजिंक्यपद पटकावलं आहे. साथियानं भारताच्याच मानव ठक्करचा 6-11, 11-7, 11-7, 11-4 असा पराभव करून हे अजिंक्यपद पटकावलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर रवाना. दिल्ली मध्य धोरणाशी संबंधित कथित गैरव्यवहार प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचालनालयाकडून अटक. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 57 उमेदवारांची यादी जाहीर. भाजपचीही 9 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत टेबल टेनिसपटू अचंता शरद कमल भारताचा ध्वजवाहक. आणि बेरूतमध्ये झालेल्या जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या साथिया ज्ञानशेखरनला पुरुष एकेरीचं अजिंक्यपद. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.